नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशिक खबरो दिता. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत आनी प्रदेश भाजपा अध्यक्ष दामू नायक हे बुधवारा राती अचकीत दिल्लीत गेल्यात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सरचिटणीस बीएल संतोष आनी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हांचे कडेन महत्वाच्या विषयांचेर चर्चा जातली. आगामी विधानसभा वेंचणुके विशीं चर्चा करपा खातीर दिल्लीत आयल्यात अशी माहिती प्रदेश भाजपा अध्यक्ष दामू नायक हांणी दिल्या. नव्यानूच स्थापन जाल्ल्या आयुष खात्याचे मंत्रीपद भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांकां दिला. विश्वजीत राणे हांचे कडेन आतां भलायकी, शार उदरगत, राना, एफडीए सयत आयुष खात्याची भर पडल्या. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे जल्मदिसा आयुष खाते स्थापन जाल्ले. खात्याच्या संचालक पदाचो ताबो डॉ पुजा मडकयकार हांचे कडेन आसा. तशेंच भलायकी खात्याच्यो जोड सचीव तृप्ती मणेरीकार हांची आयुष खात्याच्या जोड सचीव पदाचेर बदली जाल्या. गोय सरकारान कामकाज नेम 1987 मदीं दुरुस्ती करून नवे 58 खाते तयार केला. ह्या खात्या खातीर संचालक तशेंच जोड सचिवांची नेमणूक जाले उपरांत हेर कर्मचाऱ्यांची लेगीत नेमणूक जातली. गोय मनीसबळ उदरगत महामंडळाच्या जोडपालवान आयोजित केल्ल्या वेर्णा उद्देगीक इस्टेटींत जाल्ल्या मेगा नोकरी मेळाव्यात 25 कंपन्यांनी वांटो घेतिल्लो. ह्या कॅम्पावरवी सुमार 1300 रोजगार दिला अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. मुखेलमंत्री गोवा ऑक्युपेशनल सेफ्टी आनी हेल्थ एक्स्पो एण्ड समीट 2026 उक्तावण सुवाळ्या वेळार उलयताले. ह्या वेळार गोय कारखाने आनी बाष्प खात्याचे मंत्री निळकंठ हळणकार तशेंच गोवा चेंबर ऑफ कॉमर्स एण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रतिमा धोंड आनी महाराष्ट्र सरकाराचे मंत्री आकाश फुंडकर हाजीर आशिल्ले. दरेका पंचायतीतल्यान सॅनिटरी पॅड, डायपर्स सारखो कोयर दर 2 दिसांनी एकठांय करपाचें काम सुरू जातलें. तशेंच चिकन आनी मटनाचो कोयर पोल्ट्री असोसिएशन एकठांय करतले. कोयरा कोयर घेवपी पंचायतींक कमी पडपी आर्थीक मजत सरकार दितले अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. विकसीत गोंय पंचायत संमेलनान पणजे कला अकादमीन आयोजीत कार्यावळीत ते उलयताले. म्हजो गांव नितळ आसचो म्हण दर एकल्यान जबाबदारीन वागचे अशें आवाहन ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी केले. मे म्हयन्या मेरेन दर पंचायतीक टॅक्निकल असिस्टंट दितले अशी घोषणा पंचायत मंत्री मॉविन गुदीन हांणी ह्या वेळार केल्या. गोवा एआय मसुदो धोरण 4 मे 2026 ह्या दिसा लोकांच्या सुचोवणे खातीर भौशीक मळार उजवाडा काडटले अशी माहिती आनी तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे हांणी हे जाहीर केला. हो मसुदो राज्य पोर्टल आनी आयटी खात्याच्या संकेतथळार 15 दिसां खातीर उपलब्ध आसतलो हे विशीं मंत्री खंवटे हांणी माहिती दिल्या.
And as industry 4.0 AI as far as the IT graduates are concerned or all technical graduates are concerned, the whole thought process is that by 2028 and AI certified youth force kartale tashet ami burgyang AI expose kartale maybe from class 6 onwards. Goa AI draft policy aaj ami public domain on 4th of May policy will be on the state portal, it will be on the IT website, it will be open to the public for 2 weeks, 15 days. Basically we'll need to ensure that we get enough फीडबॅक फ्रॉम द पीपल ऑफ गोवा. 50 दिसां भितर ड्राफ्ट पॉलिसी रेडी जाल्ली आसा. 15 दिसांचो टायम आमी पब्लीक डोमेनाक दितले आनी मागीर हो आमी पूर्ण तरेन फुडें व्हरपाक विदीन द कमिटमेंट अलॉंग विथ आवर चीफ मिनिस्टर दॅट वी आर गिवन टू द पीपल ऑफ गोवा एन एन्श्युअर वन ऑफ द बेस्ट एआय पॉलिसीज इन द कंट्री.
कारापूर सरवणच्या ग्रामस्थांनी कुळ वा मुणकार जागेविशी जी कितें कागदपत्रां आसात ती ताणी मामलेदाराकडेन सादर करची. कागदपत्रांचेर आधारीत फावो तो हक्क मुणकारांक मेळटलो अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळा. कारापूर सरवणच्या ग्रामस्थांनी अजून मेरेन कसलीच कागदपत्रां मामलेदाराकडेन सादर करूंक ना. हाका लागून तांचे हक्काविशी अजून मेरेन कसलोच निर्णय जावंक ना अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. हे ग्रामस्थ फाटले कितलेशेच दीस पंचायती मुखार धरणा आंदोलन करतात. पंचायत वाठारात घर निर्माण प्रकल्पाक ताचो विरोध आसा. हो प्रकल्प रद्द करचो अशी तांची मागणी आसा. आंदोलन करपी ग्रामस्थांनी मुखेलमंत्र्यांकडेन चर्चा केल्ली. प्रसार भारतीन दूरदर्शन केंद्र पणजी हांगा नैमित्तीक पदां खातीर अर्ज मागयल्यात. संपादकीय सहाय्यक, वृत्तवाचक, सीजी ऑपरेटर पदा खातीर इत्सूक उमेदवारांक अर्ज करपाचो आयज निमणो दीस आसा. आयपीएल क्रिकेटांत काल राती मुंबयच्या वानखेडे स्टेडियमांत सनरायझर्स हैदराबादान मुंबय इंडियन्साक 6 विकेटींनी हारयलो. मजगतीं आयज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमांत गुजरात टायटन्स आनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हांचे मदीं सांजे 7:30 वरांचेर खेळ जातलो. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण राज्यात चडांत चड तापमान 35 अंश सेल्सियस जाल्यार उण्यात उणें तापमान 28.0 अंश सेल्सियस इतले नोंद जाला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजे केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 7:20 जावन 20 मिनटांचेर. नमस्कार.